गणना अध्याय 33 मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले, ते कोठे गेले, त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या. पहिल्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्लांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले. इस्रायल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले. ते सुक्कोथाहून इथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. त्यांनी इथाम सोडले आणि ते पीह हिरोथला गेले. ते बाल सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोला समोर तंबू दिले. मग लोकांनी पीह हिरोथाहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले आणि इथाम रानात 3 दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुराची झाडे होती. लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले. त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला. सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला. लोकांनी दफका सोडले व ते अलुश येथे राहिले. लोकांनी अलुश सोडले व रफिदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते. लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सिनाय रानात तळ दिला. त्यांनी सिनाय वाळवंट सोडले व किब्रोत हित्तव्वा येथे तळ दिला. किब्रोत हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले. हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला. रिथमा सोडून ते रिमोन पेरेसला आले. रिमोन पेरेस सोडल्यावर त्यांनी लिबनाला तळ दिला. लोकांनी लिबना सोडले व रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले. शेफेर पर्वत सोडून लोक हरादात आले. लोकांनी हरादात सोडले व मग हेलोथ येथे तळ दिला. मग हेलोथ सोडून ते तहथाला आले. लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले. तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला. लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला. हशमोना सोडून ते मोसेरोथला आले. त्यांनी मोसेरोथ सोडले व बने याकानाला तळ दिला. बने याकान सोडून ते होर हगिदगादला आले. होर हगिदगाद सोडून त्यांनी याठ बाथाला तंबू ठोकले. याठ बाथा येथून ते अब्रोनाला आले. अब्रोनाहून त्यांनी एसियोन गेबेर येथे तळ दिला. लोकांनी एसयोन गेबेर सोडले व त्यांनी सीन रानात कादेश येथे तंबू दिला. लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्या जागी मरण पावला. हा इस्रायल लोकांनी मिसर देश सोडल्याचा 40व्या वर्षांच्या 5व्या महिन्याचा पहिला दिवस होता. अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123 वर्षांचा होता. कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्रायलाचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला. त्यांनी सलमोना सोडले व ते पुनोनला आले. पुनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला. लोकांनी ओबोत सोडले व ते इये अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. मग इमाऊहून म्हणजे इये अबारीम ते दिबोन गादला आले. लोकांनी दिबोन गाद सोडले व अल्मोन दिलाथाईमाला आले. अल्मोन दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला. लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरिहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देन तीरी त्यांचे तंबू बेत यशिमोथापासून अबेल शिट्टीमापर्यंत होते. आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देने पाशी यरिहो जवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग. तुम्ही यार्देन नदी पार कराल, तुम्ही कनान देशात जाल. तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळ्यांचा आणि मूर्तींचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पूजेच्या ठिकाणांचा नाश करा. तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच राहा, कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे. तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्यावा. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल, लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल, परंतु तुम्ही अपना पुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालविले नाही. जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात राहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील. मी तुमच्या बाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्या बाबतीत करीन.